नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरोदिता. लोकसभा वेंचणुकेच्या सातव्या आणि निमाणे पावण्या खातीर फाल्यां मतदान जातले. सात राज्यां आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या 57 लोकसभा सुवातीं खातीर हे मतदान जातले. ह्या पावण्यार उत्तर प्रदेशात 13, पंजाबात 13, अस्तंत बंगालात 9, बिहारात 8, ओडिशात 6, हिमाचल प्रदेशात 4, झारखंडात 3 आणि चंदीगडातल्या एका सुवातीचेर मतदान जातले. मतदान फाल्यां सकाळी 7 वरांचेर सुरू जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर, काँग्रेस फुडारी विक्रमादित्य सिंग आणि टीएमसीचे फुडारी अभिषेक बॅनर्जी अशा साबार फुडाऱ्यांचे भवितव्य फाल्यां ईव्हीएम मशीनात बंद जातले. मतदान व्यवस्थित आणि पारदर्शक जावचे म्हूण वेंचणूक आयोगान पुराय व्यवस्था केल्या. मतदान केंद्राचेर शेड, पिवपाचे उदक, शौचालया, व्हीलचेअर आणि विजेची व्यवस्था केल्या. कसलीच आगळीक जावची न्हय म्हूण सुरक्षा व्यवस्थेत वाढ केल्या. प्रधानमंत्री आणि भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी आज दुसरे दिसा स्वामी विवेकानंद स्मारकात 45 वरां चलपी ध्यान साधनेत आसात. ताचे पयली प्रधानमंत्री मोदी काल कन्याकुमारीत पावले आणि भगवती अम्मन देवळात पूजा केली. उपरांत तांणी उगवत्या सूर्याक अर्घ्य दिले. 1892 वर्सा स्वामी विवेकानंद हांणी ज्या मंडपात ध्यान केल्ले त्याच मंडपात प्रधानमंत्र्यांची ध्यान साधना सुरू आसा. आयकर विभागान 2024 वर्षाच्या लोकसभा वेंचणुकेत विक्रमी 1,100 कोटी रुपया आणि अळंकार जप्त केल्यात. अधिकृत सूत्राप्रमाण 2019 वर्षाच्या लोकसभा वेंचणुकेत जप्त केल्या 390 करोड रुपयांच्या टुळेत हातूंत 192% वाढ झाल्या. तंबाखू हो भौशीक भलायके खातीर व्हड धोको आसा अशें केंद्रीय भलायकी सचीव अपूर्व चंद्रा हांणी सांगले. आयज संवसारीक तंबाखू विरोधी दिसा निमतान नवी दिल्लीत आयोजित केल्ल्या कार्यावळीत ते उलयताले. दर वर्सा देशात तंबाखू सेवनाक लागून 13 लाख लोकांक मरण येता. त्या कारणान देशाच्या भलायकी व्यवस्थेचेर व्हड अर्थिक भार पडटा. ह्या प्रश्नाक तोंड दिवपा खातीर सरकार सतत यत्न करता. तंबाखू सेवनाचेर नियंत्रण दवरपा खातीर सिगारेट आणि हेर तंबाखू उत्पादनाचेर खर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदो चालीक लावपाचो सरकारान निर्णय घेतला अशें तांणी सांगले. भारत आणि निकारागुआ मजगतीच्या हितसंबंध संसारीक प्रश्नांचेर आयज द्विपक्षीय चर्चा झाली. विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी निकारागुआचे विदेश मंत्री डेनिस कॉलिंड्रेस हांच्या वांगडा फोनाचेर भासाभास झाली अशें सोशल मीडिया पोस्टात म्हटलां. भारत आणि मलेशिया हांच्या मदीं खूप वर्सा सावन इष्टागतीचे संबंध आसात अशें मलेशियाचे भारतातले नवे उच्चायुक्त दातो मुझफ्फर शाह मुस्तफा हांणी सांगले. मुंबई भेटी वेळार गुंतवणूक, वेपार आणि पर्यटन हांचे विशीं मुस्तफा हांणी मलेशियन शिष्टमंडळासयत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हांच्या वांगडा राजभवनात बसका घेतली. फुडल्या 3 वर्सात दोनूय देशांमधलो वेपार 20 अब्ज डॉलरावेल्यान 25 अब्ज डॉलरामेरेन वाढोवपा खातीर यत्न सुरू आसात अशें तांणी मुखार सांगले. वायव्य भारतात खर उष्णतायेचे ल्हार चालूच आसा. बिहारात फाटल्या 24 वरांत उष्माघातान 29 लोकांक मरण आयले जाल्यार 200 वयर लोक दुयेंत पडल्यात. ओडिशात 12 लोकांक मरण आयला जाल्यार राजस्थानात आतां मेरेन 5 लोकांक उष्माघातान मरण आयले. इतले मजगतीं दिल्लीत चालू आशिल्ल्या खर उष्णतायेच्या फाटभुंयेर दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलात दुयेंतींखातीर खाशेले रेड झोन तयार केला. हातूंत बर्फ आणि उदकान भरिल्ले टॉक आसात जे दुयेंतींचे तापमान उणे करपाक आदार करतात अशें हॉस्पिटलच्या आपत्कालीन वैजकी विभागाच्यो मुखेली डॉ सीमा वासनीक हांणी सांगले. दिल्ली सरकारान 26 सरकारी हॉस्पिटलात दरेकी 2 खाटी चड उष्णतायेक लागून त्रास जावपी दुयेंतीं खातीर राखून दवरपाचो निर्णय घेतला. इतले मजगतीं रेमल चक्रीवादळा उपरांत आसामातल्या 9 जिल्ह्यात हुंवाराची स्थिती गंभीर जाल्या. तशेंच मणिपुरांत हुंवाराचो विध्वंस सुरूच आसा. इम्फाल शाराचेर ह्या हुंवाराचो वायट परिणाम जाला. आतां मेरेन हुंवारान 3 लोकांक मरण आयला आनी एकटो मनीस बेपत्ता आसा. लष्कर आनी केंद्रीय दळां बचाव कार्यात व्यस्त आसात. हुंवाराचो परिणाम जाल्ल्या कुटुंबांनी निवासी शिबिरांनी राबितो घेतला. जलस्रोत मंत्र्यांनी दिल्ल्या म्हायती प्रमाण 1,88,000 लोकांचेर ह्या हुंवाराचो परिणाम जाला. आनी सिंगापूर ओपन बॅडमिंटन सर्तीत त्रिसा जॉली आनी गायत्री गोपीचंद ह्या भारतीय जोडयेन किम सो योंग आणि कॉंग ही योंग ह्या दक्षिण कोरियन जोडीएक 18-21, 21-19 आणि 24-22 अशा सेटांनी मात करून उपांत्य फेरीत पाऊल घातला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.